सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्कार
सर. प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांबद्दल आपण माहिती देतोय. तुम्ही सांगितलं की दोन प्रकारचे आजार आपल्याला आढळून येतात, एक म्हणजे प्रोस्टेट एनलार्जमेंट किंवा प्रोस्टेट कॅन्सर. आता या दोन्ही मध्ये डिफरन्सेस कळण्यासाठी कुठल्या कुठल्या तपासण्या केल्या जातात हे आधी सांगा ना.
तर जसं मी म्हटलं की वाढ ही दोन प्रकारची असते, एक साधी सिंपल आणि दुसरी म्हणजे कॉम्प्लेक्स किंवा कॅन्सरची. तर ज्याला आपण म्हणूया की साधी वाढ जी असते, एक तर शारीरिक तपासणी म्हणजे गोदमार्गामध्ये बोट घालून युरोलॉजिस्ट प्रोस्टेट किती प्रमाणात वाढलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना काही कॅन्सर सारखे लक्षणं दिसतात का कशी ती वाढ झालेली, हा एक भाग असतो म्हणजे शारीरिक तपासणी हा एक भाग असतो. दुसरी म्हणजे रक्ताची एक चाचणी असते, तर त्याच्यामध्ये PSA प्रोस्टॅटिक स्पेसिफिक अँटीजन PSA ही एक चाचणी केली जाते. सर्वसाधारणपणे PSAच्या काही रेंज ठरलेल्या असतात. समजा जर आपण आउट ऑफ रेंज फार वाढली असेल तर त्याच्यामध्ये कॅन्सरची शंका घ्यायला जागा राहते. आणि तिसरं म्हणजे सोनोग्राफी. या तिन्हीवरून सर्वसाधारणपणे युरोलॉजिस्ट ते ठरवतात की ही जी काही वाढ आहे ही साधीच आहे.
अच्छा.
आणि जर साधी असेल त्याला त्याप्रमाणे मग उपचार केले जातात.
बर, साध्या याला कुठल्या पद्धतीने नेमके उपचार केले जातात हेही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, प्रोस्टेट आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांच्या आधुनिक उपचारांसाठी किंवा त्या संबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900 0206701900 0206702910. सर, तुम्ही म्हणालात आता की त्याच्यासाठी उपचार पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. आता ही साधी जी एनलार्जमेंट असते त्याच्यावरती कुठल्या पद्धतीने उपचार केले जातात?
साधी म्हणजे आपण बिनाईन
असं
त्याला एक शब्द वापरला जातो. तर त्यामध्ये पेशंटची असणारी लक्षणं ह्याचबरोबर जे आपण सोनोग्राफी करतो किंवा इतर काही तपास करतो की त्याच्यामध्ये मूत्रमार्गामध्ये अडथळा किती प्रमाणात आहे. तो जर समजा कमी प्रमाणात असेल की जो असण्यामुळं औषधांनी जो बरा करता येत असेल तर त्याप्रमाणे नवीन काही औषधं ते दिली जातात. परंतु याचबरोबर जर हा आजार तसाच ठेवला तर काही रुग्णांमध्ये असे दिसून येतं की किडनीवरती पण त्याचा ताण पडून किडनी पण खराब होण्याची शक्यता असते.
हो, कारण युरिनच पास होत नाही त्यामुळे त्याचा प्रेशर किडनीवरती
येतं. किंवा काही लोकांमध्ये हा आजार इतका हळूहळू वाढत असतो की त्यांच्या हे लक्षातही येत नाही की मला प्रोस्टेट वाढलेली आहे. आणि बऱ्याच वेळा असं मी पाहिलेलं आहे की रुग्ण असा म्हणतो की होय मला बरेच वर्षापासून वेळ लागत होता पण मला असं वाटलं की वयामुळे माझा तो लघवीचा जोर कमी झाला असेल. पण अशा काही रुग्णांमध्ये जवळजवळ त्या मूत्राशयामध्ये 1 लिटर पर्यंत लघवी साठलेली मी पाहिलेली आहे.
बापरे,
असे काही रुग्ण पाहिलेले आहेत की तो ताण पडून मूत्रपिंड खराब झाल्यामुळे काही लोकांचे डायलिसिस इथपर्यंत पण वेळ आलेली आहे.
अरे बापरे.
त्यामुळे लक्षणं आणि वाढ ह्याचं प्रत्येक वेळेला गणित बरोबर जमेलच असं नाही. त्यामुळे जेव्हा आपल्याला त्रास होतो तेव्हा युरोलॉजिस्टकडे जाऊन की बाबा माझा त्रास फार वाढलेला नाही ना हे पाहून सुरुवातीच्या अवस्थेमध्ये औषधांनी तो त्रास कमी करता येतो किंवा तुम्हाला ऑपरेशन टाळता येऊ शकतं.
अच्छा, म्हणजे खरं तर जसं तुम्ही म्हणालात की निवृत्तीनंतर म्हणा की याचं चेकिंग करत राहणं गरजेचं आहे पुढचे धोके टाळण्यासाठी. ते महत्त्वाचं.
अगदी बरोबर, अगदी बरोबर.
खरंच ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत असतो आणि मग मोठे धोके संभवतात. त्यामुळे मला सगळ्या श्रोत्यांनाही हेच सांगायचंय की अशी काही लक्षणं त्वरित जर का तुम्हाला आढळून आली असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता आपल्या जवळच्या युरोलॉजिस्टकडे नक्की जा आणि त्यावर त्वरित उपचार करून घ्या. त्याचबरोबर श्रोते हो, प्रोस्टेट आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा त्यासंबंधी कोणतेही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 0206701900 0206701900 0206702910. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.